अध्याय तीसरा, श्लोक पांचवा। नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठति अकर्मकृत्, कार्यते हि अवशः कर्म सर्व प्रकृति जैर्गुणैः। सगळे जव प्रकृतीचे अधिष्ठान, तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन आपैसी असे। देखे विहित कर्म जेतुले, ते सगळे जरी वसंडिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे। सांगे श्रवणी ऐकावे ठेले, कि नेत्रींचे तेज गेले, हे नासारंध्र बुझाले परिमळू नेघे। ना तरी प्राणापान गती, कि निर्विकल्प जाहली मती, कि क्षुधा तृषादी आरती खुंटलिया। हे स्वप्नाव बोधू ठेले, कि चरण चालो विसरले, हे असो काय निमाले जन्म मृत्यु। हे न ठकेची जरी काही, तरी सांडिले जे सांडिले ते काही, म्हणोनी कर्मत्यागो नाही प्रकृती म्हणता। कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे, येरी धरी मोकली अंतकरणे वाहिजे वाया। देखे रथी आरुढिजे, मग जरी निश्चळा बैसिजे, तरी चळू होऊनी हिंडिजे परतंत्रा। का उचलले वायू वशे, चळे शुष्क पत्र जैसे, निचेष्ट आकाशे परिभ्रमे, तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे, नैष्कर्म्यही व्यापारे निरंतर। म्हणवनी संगू जव प्रकृतीचा, तववरी त्यागू न घडे कर्मांचा, ऐसी आही करू म्हणती तयांचा आग्रह चिवरे। प्रवचनाच्या आधी एक निवेदन करतो, आपले मोबाईल फोन्स असतील तर ते आपण कृपया बंद ठेवावेत अथवा सायलेंट मोडवर ठेवावेत। मध्येच प्रवचन चालू असताना मोबाईल फोननी सर्वांचंच लक्ष विचलित होतं, कृपया सर्वांनी याची दखल घ्यावी।
वंदे गुरुणां चरणारविंदे, संदर्शित स्वात्म सुखावबोधे, जनस्य ये जांगलिकायमाने, संसार हाला हल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय, जय जय रघुवीर संत। एषा ब्राह्मी स्थिति ही पार्थ, नैनाम प्राप्य विमुह्यति स्थित्वास्याम अंतकालेपि ब्रह्म निर्वाण मृच्छति। अध्याय दुसरा, 72वा, शेवटचा श्लोक। स्थितप्रज्ञ लक्षण मागच्या श्लोकामध्ये संपलेली आहेत आणि भगवंतांनी स्थितप्रज्ञाच्या रूपाने जी मानवी जीवनाची होऊ शकत असलेली सर्वोच्च स्थिती, त्या स्थितीला त्या स्थितीचं एक प्रकारे जे कौतुक केलेलं आहे ते सांगणारा हा श्लोक। याच्यात कोणतंही स्थितप्रज्ञ लक्षण नाही, पण या स्थितीला त्यांनी दिलेलं संबोधन मात्र आहे ते असं म्हणतात की ही ब्राह्मी स्थिती आहे, एषा ब्राह्मी स्थिती, नैनाम प्राप्य विमुह्यती, ही एकदा प्राप्त झाली की मग परत मोहित होत नाही। स्थित्वा स्याम अंतकालेपी, अंतकालापर्यंत टिकून देखील नंतर ब्रह्मनिर्वाण मृच्छती, ही व्यक्ती ब्रह्मनिर्वाणाला प्राप्त होते। स्थित प्रज्ञाची जी लक्षणं, आत्मनिवेदन भक्तीच्या अंतर्गत अशी सांगितली, मला असं वाटतं की ही सांगितली गेली हे माझं भाग्य आहे आणि ऐकली हे तुमचं भाग्य आहे। जीवनाची परमोच्च दशा अशा प्रकारे काय असते हे कानावर येणं देखील भाग्य आहे। होणं ही त्या पुढची गोष्ट आहे आणि ही फार दुर्मिळ अशी अवस्था आहे। अशी प्रत्येकाने कल्पना करू नये की आपण स्थितप्रज्ञ होणार अशी कल्पना करू नये, पण आपण होणार नाही असा भाव देखील धरू नये। भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये ज्या अतिशय हृदय विहंगम अशा, ऐकून देखील समाधान होईल अशा ज्या अवस्था वर्णन केल्या प्राप्त पुरुषाच्या, त्याची शब्द चित्र जणू रेखाटली, त्याच्यातलं हे पहिलं शब्द चित्र आपण पाहून संपवलं। विनोबा या स्थितप्रज्ञ लक्षणांबद्दल असं म्हणतात की भगवंतांनी वर्णन केलेला स्थितप्रज्ञ आतापर्यंत मानवी जीवनाच्या इतिहासात झाला असेल किंवा नसेल, वा न वा असं आहे। ते असं म्हणतात की फार मोठमोठे, ज्याला स्पिरिच्युअल जायंट्स असं म्हणतात, अशा मंडळींचे म्हणजे ख्राइस्ट, महम्मद, ज्ञानेश्वर, व्यास स्वतः, या लक्षणांच्या अवतीभोवती त्यांच्या 70%, 80%, 90% अशा उड्या पडल्या असतील। 100% स्थितप्रज्ञ कोणी झाला आहे किंवा नाही याची इतिहासाला माहिती नाही। आणि असं म्हणताना देखील महम्मद किंवा ख्राइस्ट किंवा व्यास यांना कमी लेखण्याचा त्यांचा भाव नाही। या स्थितीची जी दुर्लभता आहे ती दुर्लभताच तशी आहे। मानवी जीवनामध्ये जर ध्येय म्हणून समोर काही ठेवायचं असेल, ज्याकडे पाहून आपण जगावं, अशी गोष्ट शिक्षण असू शकते, पदव्या असू शकतात, पैसा असू शकतो, जमीन असू शकते, काय असू शकत, मानवी जीवन ज्या करता जगायचं आहे त्याच्या करता ध्येयरूप अशी शांती असू शकते, समाधान असू शकतं, प्रेम असू शकतं, काय असू शकतं। एका बाजूला सरळ सरळ इंद्रियजन्य जे भाव आहेत त्याकरता जीवन चालू असताना, त्याच्यामध्ये समाधान नाही हे समजत असताना देखील आपलं जीवन त्याच मार्गाने चालू असतं, परत परत त्याच्यामध्येच आपण समाधान आहे किंवा मिळेल अशा प्रकारची कल्पना करतो। मी अशी एक गोष्ट वाचलेली होती की एका फार मोठ्या हवेलीमध्ये एक झरोका होता आणि त्या झरोक्यातून एक कबूतर आत आला. कबूतर आत आलं आणि त्याला बाहेर जाण्याचा मार्ग सापडेना. त्याच्या छताला देखील काचा लावलेल्या होत्या. सगळीकडं कुठून बाहेर जायचं त्याला समजेना, मार्ग समजेना. जिथं जिथं मार्ग आहे असं वाटायचं तिथं तिथं जाऊन ते धडकायचं. सगळीकडून बंद असलेली ती हवेली, तिथून त्याला बाहेर पडता येईना. त्याला एकाच ठिकाणाहून बाहेर पडता येणार होतं की ज्या ठिकाणाहून ते कबूतर आत आलेलं होतं तिथूनच बाहेर जाण्याचा रस्ता होता. पण त्यांनी असा विचार केला की ज्या मार्गाने आपल्याला अडकवलं त्या मार्गातून परत जाण्यात काही अर्थ नाही, म्हणून तो मार्ग सोडून बाकीच्या सगळ्या मार्गांचा प्रयत्न तो करत होता. पण त्याला माहित नव्हतं की ज्या मार्गाने आपण आलो त्याच्या विरुद्ध दिशेनं तोंड करून बाहेर जायचंय. दार जरी तेच असलं तरी देखील तोंड बदलत आहे. आत येताना जिकडे तोंड करून आला त्याच्यापेक्षा बाहेर जाताना वेगळ्या दिशेला तोंड करून बाहेर जायचं आहे. आपण आत येताना संसारामध्ये येताना कामामुळे आलो, बाहेर जाताना प्रेमामुळे जायचं आहे. कामाच्याही बुडाशी प्रेमच आहे, एकच कृती आहे, पण थोडीशी दिशा बदललेली आहे. विषयांमधून जर आत आलो असू तर विषय सोडून बाहेर जायचं आहे. त्याच्याऐवजी विषयांमध्येच सुख शोधण्याचा प्रयत्न आपण करत असतो. सुख आणि दुःख भोगत आपण राहतो आहोत, पण सुख आणि दुःख याच्याबद्दल समभावना ठेवूनच बाहेर जायचं आहे. स्थितप्रज्ञ लक्षण आपल्याला ती गोष्ट सांगतात. भगवंतांनी या स्थितीला ब्राह्मी स्थिती असं म्हटलेलं आहे. हा एक विशेष शब्द आहे. काही शब्द व्यासांनी कॉइन केलेले आहेत त्याच्यापैकी हा एक शब्द आहे, ब्राह्मी स्थिती. ही ब्राह्मी स्थिती आहे. ब्रह्म हा शब्द आपल्याला माहित आहे. ब्रह्म हा शब्द स्थिती दर्शक आहे. ब्रह्म या शब्दाला तसा अर्थ काही नाही. अविनाशी आणि अव्यक्त, अव्यक्त स्थितीला लेबल लावता येत नाही. ते अचिंत्य आहे. अचिंत्य स्थितीला कोणतंच लेबल लावता येत नाही, पण त्याला ब्रह्म या नावाचं लेबल लावलेलं आहे. आपल्याला समजण्यासाठी म्हणून लावलेलं आहे, बाकी दुसरा उद्देश काही नाही. ते अविनाशी आहे, ते सत्ता मात्र आहे किंवा अधिष्ठान भूत आहे. सर्वाचा जरी नाश झाला तरी एक अविनाशी गोष्ट इथं शिल्लक राहतेच. या जगताच्या देखील अंती सगळं जरी नाश पावलं तरी काही एक शिल्लक राहतच. अगदी शास्त्रज्ञ देखील म्हणतात की काही एक शिल्लक राहतं. जे शिल्लक राहतं त्याच्याबद्दलचं संशोधन चालू आहे. शास्त्रज्ञ त्याला काही नाव देतात. त्यांना मेटाफिजिक्स मध्ये समजलेलं आहे की ते जड नाहीये, ते चैतन्य देखील नाहीये. ते जडही आणि चैतन्यही याच्याही पलीकडचं आहे. ते मधूनच चैतन्य स्वरूप होतं, मधूनच वस्तू मानाला येतं, मधूनच चैतन्य स्वरूप होतं। ऋषींना समजलेलं आहे, कि जे ते तत्व आहे ते तत्व सदसद विलक्षण असं आहे, ते सत म्हणजे आहे असं आहे, ते असत देखील आहे, कारण आम्हाला जे सर्व दिसत आहे त्याला असत जरी म्हटलं तरी ते दिसतं, त्याचा पूर्ण बाध होत नाही। कितीही सांगितलं की दृश्य विश्व हे असत आहे, असत याचा अर्थ नाही, तरी देखील दिसत ना, जेव्हा मला तुम्ही दिसता आणि तुमच्या पलीकडे या भिंती दिसतात, जड विश्व दिसत ना, म्हणून आम्ही ज्याला असत म्हणतो ते तशा प्रकारचं असत म्हणजे अतिशय खोट, अतिशय नाही असं, असंही नाही, ते इंद्रियांना दिसतं, इंद्रिय स्पर्श करू शकतात, पण ते परिवर्तनशील देखील आहे, ते जसं आहे तसंच ते असेल कायम असं नाही, ते अविनाशी आहे, ते चैतन्य स्वरूप आहे। शिवाय त्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते एकमेवा द्वितीय आहे, ते एकच एक भरलेलं आहे, त्या एकापासूनच आपण सर्वजण झालेले आहोत। यदा सौम्य एकेन मृत्पिंडेन सर्वं मृण्मयं विज्ञातं स्यात् वाचारंभणं विकारो नामधेयं मृत्तिका इत्येव सत्यम्। श्वेतकेतूला उद्दालक महामुनींनी उपदेश करताना असं सांगितलं की ज्याप्रमाणे हे सौम्य शिष्या शिष्याला सौम्य असं म्हटलेलं आहे, एकेन मृत्पिंडेन एक मृत्पिंड एक माती जाणली असताना सर्वं मृण्मयं विज्ञातं स्यात् सर्व मातीचे पदार्थ जाणले जातात। वाचारंभणं विकारो नामधेयम् आणि मग त्यांना ओळखलं जातं ते केवळ वाचारंभण आहे, व्यवहाराकरता आवश्यक असं आहे, माठ गाडगं मडकं रांजण इत्यादी। मृत्तिका इत्येव सत्यम् पण आत माती ही एकच जशी सत्य आहे, माती खेरीज त्याच्यामध्ये दुसरं काहीही नाही, तसं सत एव सौम्य इदम अग्रे आसीत, तसं सत तत्व इदम म्हणजे हे जगत अग्रे आसीत या जगताच्या पूर्वी प्रारंभी एक सत्तत्वच भरून राहिलेलं होतं, एकमेवाद्वितीयम एकमेवाद्वितीय असं ते होतं, आणि त्या सत्तत्वापासूनच सर्व जगत निर्माण झालं। म्हणून आमच्या ठिकाणी जे असत आहे असं वाटतं ते देखील सत पासून निर्माण झालेलं आहे, आणि आमच्या आत असणारी जी जाणीव प्रेरणा अस्तित्व तेही सतच आहे, म्हणून ते सतही आहे असतही आहे, सदसत विलक्षण आहे, ते सतही नाही असतही नाही, ते सदसत विलक्षण आहे, असं परमतत्व ज्या तत्वापासून सर्व विश्व निर्माण झालं आणि सर्व विश्वाचा जरी नाश झाला तरी देखील जे जसंच्या तसं शिल्लक राहतं, जे अविनाश आहे असं, त्याला एक लेबल लावायचं म्हणून ब्रह्म म्हणाले। नाव तर द्यायला पाहिजे म्हणून त्याला ब्रह्म म्हणाले, ते ब्रह्म आहे, ब्रह्मही वेदम अमृतम पुरस्तात, ते कायम टिकून राहणार म्हणून अमृत ते पुढे आहे। ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिणश्चोत्तरेण अधश्च ऊर्ध्वं प्रसृतम, ते सर्व ठिकाणी व्यापून राहिलेलं आहे, अरे दिसेना तरी काय झाले ते सर्वत्र संचले असं समर्थ म्हणतात, दृष्टीस लागली सवय सवे जे दिसेल ते मानावे परंतु गुजते जाणावे गोप्य आहे पण जे गुज आहे ते गुप्त आहे असं तू लक्षात घे. दृष्टीला सवय लागलेली आहे आणि जे पाहतो ते सत्य असं दृष्टीला वाटतं पण त्याच्या पलीकडे खरं सत्य आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. हे जे ब्रह्म त्याचा खरा अर्थ असा की ज्या ठिकाणी जे आपलं स्वरूप आहे असा बोध झाला असता सगळा खेद नाहीसा होतो, दुःख नाहीशी होतात, अत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतिशय सुख किंवा आनंद प्राप्ती ते सुखाचं निधान आहे. कारण जर सुख हवं असेल तर अद्वैतामध्ये सुख असतं, द्वैतामध्ये शंका असते, द्वैतामध्ये मी तू असतो, द्वैतामध्ये शत्रुता मित्रता असते, द्वैतामध्ये संदेह असतो. आपण घरातले 4-6 जण आहोत तर घर म्हणून त्यांच्या बाबत आपल्याला कसली शंका नसते, आपण एक आहोत असं वाटत असत. कोणतीही गुप्त गोष्ट आपल्या 4 जणांमध्ये बोलावी असं म्हटलं जातं कारण त्या ठिकाणी त्या 4 जणांचं अद्वैत असतं. पण तुमच्याच घरात रोज येणारी एक मोलकरीण असेल तर ती जाऊ दे असं आपण म्हणतो, तिच्या समोर नको जे काही असेल ते. याचं कारण द्वैतात भयम, द्वैतामध्ये भय आहे. तुम्ही त्याला आपलं समजत नाही तो तुमचा नाही, तो तुमचा नाही म्हटलं की भीती आहे, तिथं असुख आहे. हे जे सर्वव्यापी ब्रह्म आहे माझ्या सकट सर्वत्र असलेली जी स्थिती अविनाश स्थिती, त्या अविनाश स्थितीला जो प्राप्त झाला तो अमृतत्वाला प्राप्त होतो, तसं सुखाला प्राप्त होतो, तो शांतीला प्राप्त होतो. त्याची शांती ढळण्यासारखं आता काहीही शिल्लक राहिलेलं असं असल्यामुळं त्या स्थितीला ब्राह्मी स्थिती असं म्हटलेलं आहे. हा ब्राह्मी स्थिती हा शब्द विशेष करून या ठिकाणी दोनदा शांती हा शब्द आला त्या शांतीला उद्देशून देखील आहे. आपूर्य मानम अचल प्रतिष्ठम समुद्र मापा हा प्रविशंती यद्वत तद्वत कामा हा अयम प्रविशंती सर्वे स शांती मापनवती न काम कामी. कामना असताना आणि सर्व बाजूनी कामना आत प्रवेश करत असताना आत्मबोधामुळे त्या ज्या कामना आहेत त्या कामनांवर देखील परिणाम होऊन आतल्या सुखाचा किंवा शांतीचा भंगच होत नाही. तो शांती राखून जीवनाला तोंड देतो, कामाला तोंड देतो. जसा समुद्र तसा आत शांती राखून तो सुखाला तोंड देतो, आत शांती राखून तो दुःखाला तोंड देतो जसा समुद्र. ही ब्राह्मी स्थिती, एषा ब्राह्मी स्थिती. आणि त्याच्या पुढच्या श्लोकात विहाय कामान यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारः स शांतिमधिगच्छति. हा एषा ब्राह्मी स्थिती पार्थच्या आधीचा श्लोक, मागच्या वेळेला मी म्हटलं की या सगळ्या प्रकरणाचा निगमनाचा श्लोक आहे. त्याचाही शेवट भगवंतांनी शांती या शब्दांनीच केला. सगळ्या कामना ज्यांनी टाकून दिलेल्या आहेत, निस्पृह झालेला आहे आणि निस्पृहून जो चरती म्हणजे खेळतो बागडतो विचरण करतो मोठ्या आनंदाने, आईच्या जवळ असलेलं लहान मूल कसं निश्चिंत असतं खेळत बागडत असतं, तसा बोध परिपूर्ण झाल्यामुळं सर्वत्र सर्व विश्वामध्ये त्याला अत्यंत अभय निश्चिंतता, दुःखरहितता अशी अनुभवास येत असल्यामुळे तो बागडतो राहतो. जे जगाशी जुनाट सोयरिक असा प्रत्येकाशी वर्तन करतो, तशी तुमची आणि माझी ओळख आत्ताची नसावी, जुनाट फार पूर्वीपासून. अशा प्रकारे सर्वांशी त्याचं वर्तन असतं. तो ममत्व रहित असतो. आपलं जिथं जिथं अडतं त्या गोष्टी त्याच्या ठिकाणी नसतात हे आवर्जून भगवंत सांगतात. निर्ममो निरहंकारहा, याच अडणाऱ्या गोष्टी आहेत. कामना ही अडणारी गोष्ट आहे, ममत्व आणि अहंकार ही अडणारी गोष्ट आहे. स शांतीमाधी गच्छती, तो शांतीला प्राप्त होतो. अशा प्रकारे शांतीला प्राप्त होणं ही ब्राह्मी स्थिती आहे. ब्रह्म देखील शांत स्वरूप आहे असं सांगितलं जातं. आमचे जे सगळे वेदोक्त मंत्र आहेत, औपनिषदिक मंत्र आहेत, त्या सगळ्याचा शेवट शांती या शब्दातच केला जातो. ओम शांती शांती शांती, हे सर्व झाल्यावर त्रिवार उच्चार शांतीचाच केला जातो. ती शांती त्याच्या जीवनाला व्यापून राहते म्हणून ती ब्राह्मी स्थिती. म्हणून हा जो स्थितप्रज्ञ आहे, ब्राह्मी स्थितीला प्राप्त झालेला, त्यांनी आपल्या ठिकाणी असणाऱ्या काम आणि कामना, मूळ काम प्रजोत्पादनासाठी आवश्यक असणारा आणि बाकीच्या सगळ्या इंद्रियांच्या आपल्या आपल्या इच्छा म्हणजे कामना याचं उत्कृष्ट नियोजन केलेलं असतं. आणि आत्म्यामध्ये रमलेला असतो. दुसरं म्हणजे त्याच्या ठिकाणी विवेक प्रधान अशी जीवनाची स्थिती त्यांनी अंगीकारलेली असते. कारण कोणी म्हणेल आम्ही कामाचं नियोजन केलं, काम आणि कामनांचं, आणि आम्ही आत्म्यात रमून राहिलो. तुम्ही आत्म्यात रमून राहिलात हे तुमच्या वर्तनावरून दिसलं पाहिजे, तुमच्या चेहऱ्यावरून दिसलं पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतात की या निशा सर्व भूतानाम तस्याम जागर्ती संयमी, त्याच्या जीवनाचा रोखच आता बदलला. सर्वसामान्य मनुष्य ज्या अज्ञानामध्ये रमतो त्या ठिकाणी आता तो रमत नाहीये. सर्वसामान्य मनुष्याला ज्याचं वावडं असतं तेच त्याच्या जीवनाचं चरम लक्ष्य झालेलं आहे. यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने हे, अशा प्रकारचा एक विवेक त्याच्या जीवनामध्ये असतो. तो त्याचा काम आणि कामना यांचं नियोजन करतो योग्य रीतीने आणि टाकून देतो. जीवनाला आवश्यक तेवढ्या कामना तो सेवतो. त्याचं तो सेवन करत असताना देखील त्याच्यापासून जेव्हा दुःख प्राप्त होईल तेव्हा उद्वेग होऊ देत नाही, सुख प्राप्त होईल तेव्हा स्पृहा वाढू देत नाही. असं जसं तारेवरून चालावं तशा प्रकारची एक जीवनाची पद्धत तो स्वतःहून प्रयोग करत करत आनंदाच्या मार्गावरून चालत चालत अनुसरतो. आवश्यक तिथं इंद्रिय नियमनच करतो. अशी एक जीवनाची धाटणी त्यांनी संपादन केलेली असते की विषयाच्या ठिकाणी वर्तन करत असताना राग आणि द्वेष विरहित उत्पन्न होऊ न देताना कर्म करण्याची युक्ती तो जमवतो. तो सतत आत्म्यामध्ये राहतो. या दोन गोष्टी त्यामुळे त्याचं जीवन हे प्रसादाला प्राप्त होतं. त्याला प्रसन्नता व्यापून राहते. त्यामुळे त्याची बुद्धी ही स्थिर होऊन जाते. अशी बुद्धी स्थिर झाल्यावर त्याच्या जीवनामध्ये विवेक सतत दिसून येतो. तो आत्मसुखाबद्दल अत्यंत जागरूक आणि वैषयिक सुखाच्या संदर्भामध्ये त्याच्या मर्यादा माहीत असल्यामुळं त्याबद्दलही तो जागरूक असतो. सोडून देण्यामध्ये जागरूक आणि स्वीकारण्यामध्ये जागरूक. अशा रीतीने जीवन जगत असताना तो अजून एक पाऊल पुढे टाकतो आणि तेव्हा मात्र त्याला शांती प्राप्त होते. म्हणून काम आणि कामनांचं नियोजन आणि आत्म्यामध्ये रमण्याची क्रिया यांनी बुद्धी स्थिर होते. त्याच्या जीवनामध्ये एक विवेक अवतरतो. हा विवेक संयमाच्या योगाने, युक्तीच्या योगाने तो सिद्धीला नेतो आणि त्याच्याही पुढे जाऊन शेवटी जगतामध्ये त्याला राहायचंय. तो काही गुहेत जाऊन राहणार नाहीये, लोकांपासून दूर राहत नाहीये, लोकांमध्ये आहे, जगरहाटीमध्ये तो आहे. असं असल्यामुळं त्याच्या अवतीभोवती तोच काम आणि कामनांचा खेळ चालू राहिलेला आहे. अशा जगतामध्ये या दीर्घ अभ्यासामुळं समुद्र जसं सर्व बाजूनी पाणी आपल्यामध्ये येत असताना देखील त्याला आपल्यासारखं करतो आणि आत घेतो, तशा प्रकारे कामाला, शुभाशुभाला, ग्राह्य अग्राह्य अशा गोष्टींना तो सरळ आपल्यामध्ये घेतो आणि रिचवतो, जिरवतो आणि शांती सोडत नाही. तो शांती धरून ठेवतो. शांती हे त्याच्या जीवनाचं प्रमुख सूत्र होतं. कशाही प्रकारचं उलट सुलट त्याच्याबाबत जरी असलं तरी देखील कदाचित त्याच्या जीवनात धावपळ असेल, पण शांती ठेवून धावपळ असेल. सगळे दिवस एकसारखे नसतात. अगदी संत जरी झाला तरी कायम त्यांच्या आसनावर बसलेले आणि कसलीच आता फिकीर नाही असं जीवन त्यांच्याही वाटायला येत नाही. काही दिवस त्यांच्याबाबतही असे येतात की अपरिमित धावपळ सुरू होते. वैयक्तिक अडचणी, कौटुंबिक अडचणी, सगळ्या प्रकारची संकट त्यांच्यावरही येतात. तेव्हा तो धावपळ देखील करेल, पण शांती राखून धावपळ करेल. स शांती मापनोती न काम कामी, आणि ही ब्राह्मी स्थिती आहे. अशा प्रकारे भगवंत असं म्हणतात की हा ब्राह्मी स्थितीला प्राप्त होतो. हे अशा करता भगवंतांनी सांगितलं की या स्थितीला प्राप्त होणं मानवी जीवनामध्ये शक्य आहे. जर मगाशी फार मोठी मोठी मंडळी देखील याच्या 70-80% उड्या यांच्या पडल्या असतील असं विनोबांसारखी मंडळी म्हणतात, तर मग जीवनामध्ये अंतिमतेला कोणीच प्राप्त झाला नाही असं म्हणावं लागेल, पण तसा निष्कर्ष काढायचा नाही. कारण या अंतिम ब्रह्माच्या अनुभवात स्थिर राहिल्यानंतर देह धरून ठेवणं हे जवळपास अशक्य राहतं. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कामनाही राहणार, सुख दुःखही राहणार, प्रारब्ध भोग देखील राहणार. त्याची आत्मस्थिती अधिकाधिक टिकून राहून तो अधिकाधिक शांतीला प्राप्त होतो असा अर्थ घ्यायचा. आणि असं करणारे मात्र कितीतरी आहेत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, स्वरूपानंद स्वामीजी, श्रीधर स्वामी महाराज, काही दुःख झाली नाहीत असं समजू नका. कितीतरी. आणि मग तुम्ही म्हणता तसा काटेकोरपणे ते परिपूर्ण नव्हते असं म्हणायचे की काय, ते परिपूर्णच होते. जसं प्रत्येकाने आपली आपल्या शिक्षणामध्ये डिग्री संपादन केली तर काय 100 पैकी 100 मार्क मिळून डिग्री संपादन केली आहे, तरी देखील तुम्ही डिग्री संपादन केलेलीच आहे. काही काही अभ्यासक्रमात तर 35 मार्कात पासिंग आहे, 35, तर काहींना 50, तिथं पास झालं असं समजलं जातं, तसंच इथं आहे. जितकं जमवाल आणि जितकं जमेल तितकं जीवन धन्य, ही ब्राह्मी स्थिती आहे, ही ब्राह्मी स्थिती प्राप्त होते, तो ब्रह्मभावनेला प्राप्त होतो, ब्रह्माला जाणतो आणि ब्रह्मामध्येच राहतो, शांतीमध्ये राहतो, तेव्हा त्याला ही ब्राह्मी स्थिती प्राप्त होते. स्थिती हा जो शब्द आहे, परमार्थामध्ये स्थिती आहे का गती आहे की प्रगती आहे, परमार्थ हा स्थिती दर्शक शब्द आहे. पण आपण परमार्थातल्या प्रगतीबद्दल बोलत असतो, आपल्याला प्रगतीची चिंता असते. ही प्रगती ही स्थिती गाठण्यामध्ये आहे. गती ही एक गोष्ट आहे, पण या ठिकाणी सगळी गती थांबते, साधना जवळपास थांबते शांती प्राप्त केल्यानंतर. प्राप्त पुरुषाला त्यांनी रोज, प्राप्त पुरुषाला शास्त्र कोणतंच बंधन घालत नाही. तो वेदोक्त कर्माचं आचरण करेल का, बंधनकारक नाही. तो नियमित साधना करेल का, बंधनकारक नाही. सवय लागलेली आहे म्हणून करेल, तो साधना सोडून देणार नाही. पण शास्त्र त्याच्याकडून अपेक्षा धरत नाही. एकदा या स्थितीला प्राप्त झाला की मग ज्या गतीने तो या स्थितीपर्यंत येतो त्या गोष्टी परत करण्याची त्याच्यावरची आवश्यकता शास्त्राने आणि समाजाने अमान्य केलेली आहे, तरी देखील तो ते करताना दिसेल. समर्थ तर असं म्हणतात की आपण ब्रह्म झालो अशा भावनेमध्ये राहून ज्यांनी साधना सोडून दिली, मी तो ब्रह्म झालो स्वतः, साधन कोण करीला आता, असं म्हणतो तर तो अभिमानी समजायचा. कारण ब्रह्म झालो मी हे जर तो देहाच्या अंगानी छातीवर हात मारून सांगत असेल तर उघड उघड अभिमान दिसतो. त्यांनी नम्रपणाने ब्रह्माशी शांतीशी एकरूप व्हायचं आणि देहधर्म ज्या प्रकारे संस्कारांनी वळण पडलेलं आहे तसं जगत राहायचं. हे त्याचं जगणं हे पुढच्या लोकांना उपकारक म्हणून असलं पाहिजे. त्याच्यावर जरी शास्त्रांचा कुठलाही जोरा नसला तरी देखील सर्व संतांनी जवळपास या प्रकारेच आचरण केलेलं दिसतं. यद्यत आचरती श्रेष्ठाः तत्तत एव इतरो जनाः. जे धुरीण असतात त्यांच्याप्रमाणेच इतर लोक वागत असल्यामुळं आता त्याच्या जीवनामध्ये जरी आवश्यकता नसली असं शास्त्र म्हटलं तरी देखील त्याचं जोपर्यंत जीवन असतं तोपर्यंत त्याच्या जीवनात हे सर्व दिसतं. पण तो आता स्थितीला प्राप्त झाला, आता गती त्याच्या जीवनात नाहीये. साधकाच्या जीवनात एक गती असते, चाललंय रोज करतोय, जमतंय, अजून नीट जमत नाहीये. झालं 10 लाख नाम झालं, 21 लाखाचा संकल्प आहे, त्याच्या जीवनामध्ये गती आहे, याच्या जीवनामध्ये स्थिती आहे. आणि ती स्थिती ब्राह्मी स्थिती आहे, शांतीमध्ये रमण्याची अशी स्थिती त्याच्या जीवनामध्ये आहे. भगवंत या स्थितीचं वर्णन असं करतात की प्राप्त झाल्यानंतर नैनाम प्राप्य विमुह्यती, परत मोहाला प्राप्त होत नाही. भगवद्गीता अर्जुनाच्या विलक्षण मोहाकरताची सांगितली गेली. स्वजनांचा मोह, स्वकर्माविषयीचा मोह आणि आत्मस्वरूपाचा मोह हे भगवद्गीता कथनाचे मुख्य मुद्दे आहेत. हा जो मोह आहे, या मोहामुळं मनुष्य कर्तव्यापासून च्युत होतो, त्याला कर्तव्य कर्म करू नये असं वाटायला लागतं. वेळ प्रसंगी जेव्हा ते जड असेल तेव्हा भारी आणि जड असं कर्तव्य कर्म ज्याच्यातून अडचण निर्माण होईल ते करू नये असं वाटायला लागतं. अशा प्रकारचा जो मोह आहे, सर्वसाधारण मोह की ज्या मोहाकरता भगवद्गीता सांगितली गेली, तशा प्रकारचा मोह त्याला परत होत नाही. हे एकदा प्राप्त झालं की परत तो मोहित होत नाही. ज्या श्लोकानंतर हे सर्व आलं तिथं श्रुती विप्रतिपन्नाते यदा स्थास्यति निश्चला समाधावचलो बुद्धी असे शब्द आलेले आहेत. मोहित होणं शास्त्रांचे अर्थ नीट लावता न येणं आणि सगळं शास्त्र माहीत असलं तरी स्वार्थामुळं, कामनेमुळं, ममतेमुळं त्यावेळेला शास्त्र नको वाटणं आणि आपल्या प्रकृतीप्रमाणे निर्णय घेणं ही जी अडचण आहे आणि त्यामुळं वेळ प्रसंगी जिथं खरी आवश्यकता आहे त्या ठिकाणी उडी मारायला तयार नसणं, देहभावनेच्या पलीकडं तेवढं धैर्य न दाखवणं ही गोष्ट याच्याबाबत आता घडत नाही. अशा रीतीने अशा क्रमाने जो शांतीला प्राप्त झाला तो परत मोहित होत नाही हे मोठं आश्वासन आहे. परमार्थामध्ये देखील मोहितता, वारंवार मोहाला पडणं ही गोष्ट संभवते. वृत्ती जोपर्यंत संपूर्णपणाने निवृत्त झाल्या नाहीत आणि समाधीला प्राप्त झाला नाही आणि समाधी प्राप्त होऊन समाधावचला बुद्धीही असं तिथं म्हटलेलं आहे म्हणून मी हा समाधी शब्द वापरला. अगदी समाधीला किंवा उत्तम ध्यानाला प्राप्त झालेला पुरुष देखील ते त्याच्या जीवनामध्ये जर उतरलं नाही तर मोहित होतो. धरता येत नाही, प्रमाण धरता येत नाही. तुम्हाला आज लागलेलं चांगलं ध्यान अथवा 5 वर्षापूर्वी लागलेलं चांगलं ध्यान हे तुमचं सगळं जीवन बदलेल याच्याकरता प्रमाण धरता येत नाही. त्याचा उपयोग त्याच्या ठिकाणी आपापल्या ठिकाणी आहे तरी देखील संपूर्णत धरता येत नाही. ध्यान ही देखील एक वृत्तीच आहे. जसं 5 प्रकारच्या वृत्ती सांगितल्या तशी निरुद्ध वृत्ती म्हणजे ध्यान आहे. क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरुद्ध असे वृत्तीचे 5 प्रकार योगसूत्रकारांनी सांगितले. जेव्हा वृत्ती निरुद्ध होते तेव्हा ती समाधीला प्राप्त होते. पण निरुद्ध ही देखील वृत्तीचाच प्रकार असल्यामुळं अगदी समाधी जरी म्हटलं तरी देखील ती उतरते. उत्तम ध्यान जरी असलं तरी त्याच्यातून तो बाहेर येतो. निर्विकल्प ध्यान जरी असेल तरी तासांनी, 2 तासांनी, 4 तासांनी तो त्याच्यातून खाली येतो. म्हणून ही जी वृत्तीजन्य ज्ञान आहे त्यावेळेला वृत्ती नाहीशी झाल्यामुळं आणि निरुद्धता आल्यामुळं जो ब्रह्माशी एकरूप झाला तो त्या वृत्तीवरून खाली आल्यानंतर, समाधी स्थिती उतरल्यानंतर परत 4 चौघांसारखा बोलायला वागायला लागतो. फार काळानी, मोठ्या दीर्घ काळानी त्याच्यात हळूहळू ट्रान्सफॉर्मेशन होतं, एकदम होत नाही. असं असल्यामुळं ही स्थिती मात्र तशा प्रकारची नाही असं भगवंत म्हणतात. समाधीच्या तुलनेत ही जी ब्राह्मी स्थिती आहे ही ब्राह्मी स्थिती एकदा प्राप्त झाली की परत मात्र तो मोहित होत नाही. आणि स्थित्वा स्याम अंतकालेपी ही स्थिती अंतकाळापर्यंत टिकून राहते. आपण तर बोलत होतो की ब्रह्माला किंवा शांतीला प्राप्त झालेला मनुष्य पुढच्या क्षणाला ध्यान उतरल्यानंतर परत बाह्य सरसावून तू कोण मी कोण करू शकतो. पण ही जी स्थिती आहे ही स्थिती शांतीला प्राप्त होणं काम आणि कामना येत असताना देखील शांती जो टिकवतो सर्व कामना ज्यांनी टाकून दिल्या निर्मम निरहंकार जो झाला निस्पृह जो झाला ज्याचं जीवन हे चरती म्हणजे आनंदाने बागडणं एवढंच आता जीवनाचा उद्देश राहिलेला आहे असं जीवन ज्याला प्राप्त झालेलं आहे जो शांतीचा धनी होऊन बसलेला आहे या स्थितीतून जो बाहेर येत नाही या स्थितीमध्ये असणारी शांती ज्याच्या जीवनामध्ये टिकून राहते आणि अंतकालापर्यंत टिकून राहते असं म्हटलेलं आहे. ही स्थिती मात्र मोडत नाही असं भगवंत म्हणतात. आणिकही एक याचे जे हाता आलिया तरी न वचे भोगिताही न वेचे वरी विटे ही ना. या स्थितीचं असं एक लक्षण आहे की हातात एकदा आल्यानंतर ती सुटत नाही आणि ही कितीही भोगली तरी देखील संपत नाही आणि या स्थितीला वीट नाही. बाकीच्या सगळ्या आनंदांना सुखाला वीट आहे. संगीत कितीही चांगलं असलं तरी देखील आणि तुम्ही कितीही दर्दी असलात तरी देखील त्याला वीट आहे. तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला त्याचा कंटाळा आहे. तुमच्या सुखावर नंतर नंतर ते आक्रमण करायला लागतं. तिथेही तुम्हाला असं वाटतं की बास आता जरा शांती पाहिजे. इंद्रियांची सुख देखील जेव्हा तुमच्यावर आक्रमण करायला लागतात तेव्हा तुम्ही ती नाकारता. तुम्ही म्हणता नको. जेवणाचं कितीही सुख असलं तरी देखील जास्त वाढलं म्हणून वाढणाऱ्याला शिव्या देणारे ओरडणारे रागवणारे लोक अक्कम नाही का असं म्हणणारे लोक किती वाढतो. कारण संस्कारानुसार वाढलंय तेवढं खायला लागतं ना. याच्यावर स्वामीजींनी एक उपाय काढला होता. स्वामीजी म्हणायचे की वाढण्याचा तुमचा हक्क मला हवे तेवढं खाण्याचा माझा हक्क. पण सहसा असं करू शकत नाही आपण. अशा वेळेला जेवण हे सुख देऊ शकत नाही जर जास्त वाढलं आणि सांगितलं की टाकायचं नाही. हे जेवण सुख देणारं नसतं. हे जेवण सुखावर शांतीवर आक्रमण करतं. तसं या सुखावर या शांतीवर आक्रमणच होत नाही. जे आक्रमण आहेत त्या आक्रमणालाच तो आपल्यासारखं करून घेतो. तो आत्म्यासारखं करून घेतो. तो शांतीसारखं करून घेऊनच त्याला आत घेतो. म्हणून ही अंतकालापर्यंत स्थिती टिकते आणि अंतकालापर्यंत टिकते आणि गेल्यावर देखील ब्रह्मनिर्वाण मृच्छती. त्यांनी देह ठेवल्यावर मग याचं होतं काय. तो ब्रह्मनिर्वाणाला प्राप्त होतो असं भगवंत म्हणतात. व्यक्तींनी देह ठेवल्यानंतर काय असा जवळपास सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे. आपण आलो कसे. साधारणपणे 12-13-14 वर्षाच्या वयात प्रश्न येतो की आपण आलो कसे. कसे आलो, कुठून आलो, कशा करता आलो. आणि हा प्रश्न आपला पाठलाग कायम करत राहतो. मग नंतर नंतर आपण आले कसो, आपण आलो कसे हा भाग जातो आणि आपण गेल्यावर आपलं होणार काय हा प्रश्न भेडसावायला सुरुवात करतो. एक गृहस्थ आहेत ते मला फोन करतात आणि नेहमी म्हणतात की माझ्या मते पुनर्जन्म नाही. मी म्हटलं तुम्हाला काय फरक पडतो. भगवद्गीतेने सांगितलं की पुनर्जन्म आहे. तुमच्या मते नाहीये ना. संपली ना मग गोष्ट. नाही असं धरा. नाही तुम्हाला काय वाटतं सांगा. मी सांगण्याची तुम्हाला आवश्यकता काय. मी म्हंटल आहे तरी तुमचं मत आहे ना की नाहीये पुनर्जन्म. पण मृत्यूच्या उपरांत आपलं काय होईल याची न कळत भीती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असते, ती भीती बोलत असते. आणि हा जो मानवी मनाचा मानवी बुद्धीचा जो वर्तनाचा हा प्रकार आहे की आपण कसे आलो याचा शोध घ्यायचा आणि मग नंतर नंतर आपण गेल्यावर आपलं काय होणार, आमचे वडील गेले आमची आजी गेली तर चांगली गती मिळाली असेल ना, न कळत आपण श्रद्धा ठेवतो की ही व्यक्ती पुढच्या गतीला जाणार आहे. भगवद्गीतेने देखील त्यामुळं याची चर्चा वारंवार गीतेत देखील केलेली आहे. 8व्या अध्यायात 7व्या अध्यायात देह ठेवल्यानंतर 6व्या अध्यायात योग तर पुरा झालेला नाही आणि मध्येच जर देह ठेवला तर त्याची गती काय, अशी वारंवार चर्चा करण्याचं कारण हे ही भीती आमच्या ठिकाणी आहे म्हणूनच याची चर्चा आहे. तर त्याही बाबत भगवंत दिलासा देतात की हे अंतकाळपर्यंत टिकते आणि देह ठेवल्यानंतर ब्रह्मनिर्वाण मृच्छती, तो ब्रह्मनिर्वाणाला प्राप्त होतो. परत ब्रह्म हा शब्द आला, त्याचं निर्वाण हे ब्रह्मामध्येच होतं, त्याला परत जन्म येत नाही. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, वासनेच्या बरोबर जन्म घ्यायला लागतो, हा निर्वासन झालेला आहे, हा ब्रह्माशी एकरूप होऊन जातो. मगाशी सांगितलं की एक जे सत्तत्व या विश्वाच्या निर्मितीच्याही पूर्वी एकच एक काही होतं तर त्याच्याशी तो समरस होतो, त्याच्याशी तो एकरूप होतो, असं एक आश्वासन भगवंतांनी दिलं. मी याच्याकडे आश्वासन म्हणून पाहत नाही, मी याच्याकडे वस्तुस्थिती म्हणून पाहतो, कारण माझी या वचनावर श्रद्धा आहे. तो ब्रह्मनिर्वाणाला प्राप्त होतो, म्हणजे ब्रह्म जसं अव्यक्त अचिंत्य अविनाशी चैतन्य स्वरूप अजन्मा, त्या ठिकाणी तो जाऊन पोचतो. हा ब्रह्मनिर्वाण हा शब्द देखील भगवद्गीतेचा क्रांतिकारी विशेष शब्द आहे. बुद्धांनी फक्त निर्वाण हा शब्द वापरला, निर्वाणामुळे कुठे जातो याच्याबद्दल कल्पना येत नाही. ज्याला ब्रह्म असं म्हणतो बुद्धांनी शून्य शब्द वापरला, शून्य शब्दामध्ये न कळत भीती आहे देहधाऱ्याला. बुद्धांचा शून्य आणि वेदांतांचा ब्रह्म हा समानार्थी आहेत, तरी देखील शून्य शब्दामुळे काही पत्ता लागत नाही. मग ब्रह्म शब्दामुळे काय पत्ता लागतो, पत्ता काहीच लागत नाही, तरी देखील आहे या जीवनात दिलासा मिळतो. दिलासा मोठी आवश्यक गोष्ट आहे. तू नंतर कुठंच जाणार नाहीस, निर्वाणाला जाशील म्हणजे शून्यात लीन होशील. भगवंत असं म्हणतात ब्रह्मात लीन होशील, तू शाश्वततेमध्ये जाशील. हे ब्रह्मस्थिती निस्सीम ही ब्रह्मस्थिती निस्सीम हा शब्द देखील असाच गुळगुळीत झालेला. आपण नेहमी सीमांमध्ये वावरतो, आपली पहिली सीमा म्हणजे आपला देह, आपल्या इंद्रियांची क्षमता ही आपली सीमा, आपला डोळा आणि डोळा दाखवतो तेवढं विश्व ही आपली सीमा. जसं मी तुम्हाला पाहतो आणि तुम्ही मला पाहता आणि माझ्या मागं असणाऱ्या विश्वाला पाहता, तुम्ही मागं माझ्या मागं स्वामीजी आहेत त्यांना पाहता, माझा डोळा नाही पाहू शकत. आणि तुमच्या मागं जे आहे ते मी पाहू शकतो, तुम्ही नाही आता पाहू शकत. माझ्या इंद्रियांच्या सीमेमध्ये मी पाहतो. माझ्या कानांना देखील सीमा आहेत, किती डेसिबल ऐकू शकतील. त्याच्या खाली आणि त्याच्या वर माझे कान ऐकू शकत नाहीत. या सीमा माझ्या बुद्धीलाही सीमा आहे. या सीमेमध्ये वर्तन करणं हा आपला स्वभाव होऊन गेलेला आहे. म्हणून आपण आपल्याला नेहमी सीमा हवी असते, बाउंड्रीज हव्या असतात. आपण एक प्लॉट घेतला तर आपण म्हणतो की त्याच्या एकदा सीमा निश्चित करा. व्यवहाराकरता तर ते योग्यच आहे, पण आपण सीमांमध्ये राहू इच्छितो. सीमा किंवा बॉर्डर ही गोष्ट व्यक्तीमध्ये असते. नेहमी आपल्या सीमेच्या पलीकडे असणाऱ्याशी आपला वाद असतो. त्याचं एक झाड असेल, त्याच्या फांद्या पडत असतील तर आपण म्हणतो तुझ्या झाडाच्या फांद्या माझ्या आत पडत आहेत. सीमेचा वाद असतो. त्रास होत असेल, ते झाड जर थोडं अलीकडे कंपाऊंडच्या असेल तर आपण मुकाट्याने आपलं सगळं झाडून घेऊ. राज्य देखील सीमेच्या मध्येच भांडणं करतात आणि राष्ट्र देखील सीमेमध्ये भांडणं करतात. सीमेच्या पलीकडे जाणं आपल्याला कळत नाही. सीमेच्या पलीकडे जाण्याची आपल्याला शक्ती नाही. म्हणून निस्सीम हा शब्द आपल्याला कळत नाही. आपल्याला असं वाटतं की इतकं काहीतरी लांब असेल की आपल्याला समजत नाहीत इतक्या सीमा असतील, पण सीमाच नाहीत ही गोष्ट आपल्याला कळत नाही. भगवंत असं म्हणतात, हे ब्रह्मस्थिती निस्सीम जे अनुभविता निष्काम, निष्कामच ही निस्सीम ब्रह्मस्थिती अनुभवू शकतो, तो शांतीला प्राप्त होतो. ते पावले परब्रह्म अनायासे. ब्रह्माला पर असं म्हटलेलं आहे, खरं म्हणजे ते जवळ असताना. कारण आपण ज्याला जवळ समजतो त्याच्यावरून ते पर आहे. आणि हा स्थितप्रज्ञ त्याला जर जवळ करत असेल तर देहाला पर असं समजतो. जे चित रूपी मिळता, चित चैतन्याच्या, आपण चैतन्य रूप आहोत असा बोध प्राप्त करून घेतल्यानंतर देहांतीची व्याकुळता आड ठाको न सके चित्ता प्राज्ञा जया. चित रूपाच्या ठिकाणी एकरूपता प्राप्त झाल्यानंतर देहांतीच्या वेळची जी व्याकुळता आहे त्या व्याकुळतेमुळं त्याचा बोध मळीण होत नाही. देहाला व्याकुळता येणार बर का? कोणीही जरी असला तरी अंतकाळ हा कठीण काळ समजलेला आहे. इंद्रिया अनुघड पडलिया, आतू बाहेरी उमटलिया मृत्यू चिन्हे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि तुम्ही कोणीही असा, ज्ञानी असा अज्ञानी असा, हे सर्व तुमच्या बाबत घडणार. पण त्यावेळेला त्याची जी प्रज्ञा स्थित झालेली असते त्यामुळं तो कणत असताना देखील रामकृष्णांना घशाचा कॅन्सर, पाणी देखील गिळता यायचं नाही. दुखायचा, आणि तेव्हा तर कॅन्सरवर काय उपचार होते? सगळ्यांनी विनंती की काली मातेला सांगा, तुमच्याशी बोलते, एवढी तर प्रार्थना करा की मला जेवता येऊ दे, पोट तर भरलं पाहिजे. घसा दुखतो, पोटात अन्न जात नाही. आणि तुमचं काली माता जरूर ऐकेल. बालकवत स्वभावाचे रामकृष्ण डोळे मिटून बसले. थोड्या वेळानी त्यांनी डोळे उघडले, मुलांनी विचारलं की सांगितलं काय म्हणाली आई? तर ते म्हणाले, आई म्हणाली मग या मुलांच्या मुखातून कोण जेवत आहे? चित रूपाच्या ठिकाणी एकरूपता झाल्यानंतर देहांतीची जी व्याकुळता आहे त्या व्याकुळतेने बोध मळीण होत नाही. अरे सर्वत्र तोच भरून राहिलेला आहे. तुझ्या एका घशातून अन्न खाली जात नसलं तरी देखील सर्वांच्या अंगाने मग कोण जेवण करते? असं आई मला म्हणाली. तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुनाप्रती संजय म्हणे. आपला विषय इथं संपला. मला आज जे सांगायचं होतं ते याच्या बरोबरीने अजून सांगायचं होतं की आत्मनिवेदन भक्तीच्या अंतर्गत आपण हा विषय घेतला. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे चालता बोलता निचेष्ठित पडिले नसता मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरुचैनी योगे. ही जी आत्मनिवेदन भक्ती आहे ही आत्मनिवेदन भक्ती स्थिती ही एक कशी एवढं दाखवायचं राहिलं. विषय मोठा होता. पुढच्या वेळेला ते करून मग भगवद्गीतेमध्ये आलेली पुढची ज्ञानी पुरुषाची जी लक्षणं आहेत. आता हे सगळं असंच चालू राहणार. स्थितप्रज्ञ, कर्मयोगी, जीवनमुक्त, संन्यासी कर्मयोगी, ध्यानयोगी, भक्त, ज्ञानी, जीवनमुक्त, गुणातीत, दैवी गुणसंपदेचा पुरुष, असं आता आपण जाणार आहोत. ही जी सगळी प्राप्त पुरुषांची लक्षणं आहेत ही सगळी लक्षणं आत्मनिवेदन भक्तीमध्ये मोडतात. त्यामुळं आत्मनिवेदन भक्ती आणि या आत्मनिवेदन भक्तीशी सुसंगत असं हे जीवन कसं आहे पुढच्या वेळेला बघू. हरिओम सत्संग. विठ्ठल 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 नमितो योगी तत्वज्ञानी संत तो सत्कवी पर ज्ञान देव भगवत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोपा माउली प्रभु स्वामी जी. हरी हरी बोला. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरी हरी. मला एक निवेदन करायचं ते पारायणा संबंधी आहे. आपण 17